खंड तिसरा प्रकरण तेरावे स्वदेशी। अशा तऱ्हेने स्वदेशी म्हणजे हिंदुस्थानात जाण्यास निघालो। रस्त्यात मॉरिशस बेट लागले। तिथे आगबोट फार वेळ थांबली होती म्हणून मॉरिशसमध्ये उतरलो आणि तेथील स्थितीचा भरपूर अनुभव घेतला। एक रात्र तेथील गव्हर्नर सर चार्ल्स ब्रूस यांच्याकडेही मुक्कामाला होतो। हिंदुस्थानला पोचल्यानंतर थोडा काळ फिरण्यात दवडला। हे साल 1901 होय। यावर्षीची महासभा कलकत्त्याला होती। दिनशा ऐदलजीवादच्या अध्यक्ष होते। मला महासभेला जायचेच होते। महासभेचा हा माझा पहिलाच अनुभव होता। मुंबईहून ज्या गाडीने सर फिरोज शहा निघाले त्याच गाडीने मीही गेलो। त्यांच्याशी मला दक्षिण आफ्रिकेसंबंधी बोलायचे होते। मला त्यांच्या डब्यातून एक स्टेशनापर्यंत जाण्याची आज्ञा झाली। त्यांनी तर स्पेशल सलून केले होते। त्यांच्या बादशाही खर्चाची आणि दिमाखाची मला माहिती होती। ज्या स्टेशनवर त्यांच्या डब्यात जाण्याबद्दल मला आज्ञा झाली होती त्या स्टेशनवर मी त्यांच्याकडे गेलो। त्यांच्या डब्यात त्यावेळी दिनशा बादशा आणि चिमणलाल सेटलवाड बसले होते। त्यांच्याशी राजकीय विषयांवर चर्चा चालली होती। मला पाहून सर फिरोज शहा म्हणाले, गांधी, तुमचे काम होण्यासारखे नाही। तुम्ही सांगाल तो ठराव आम्ही पास करू, पण स्वतःच्या देशातच आम्हाला कितीसे हक्क आहेत। मला तर वाटते की जोपर्यंत आपल्या देशातच आपल्याला सत्ता नाही तोपर्यंत वसाहतींतील तुमची स्थिती सुधारणे शक्य नाही। मी दिग्मूढच होऊन गेलो। सर चिमणलालनी वरील म्हणण्याला दुजोरा दिला। सर दिनशांनी माझ्याकडे दयाद्र दृष्टीने बघितले। मी माझे म्हणणे समजावून सांगण्याचा काहीसा प्रयत्न केला, पण मुंबईच्या अनभिषिक्त बादशहाची माझ्यासारखा मनुष्य काय समजूत घालणार। मला महासभेत ठराव मांडू देतील एवढ्यावरच मी संतोष मानून राहिलो। ठराव तयार करून मला दाखवा हो गांधी, सर दिनशा मला उत्तेजन देण्याच्या उद्देशाने म्हणाले। मी आभार मानले। पुढच्या स्टेशनवर गाडी उभी राहताच मी पळ काढला आणि आपल्या डब्यात जाऊन बसलो। कलकत्त्याला पोचलो। नागरिक लोक अध्यक्ष व इतर पुढारी यांना मोठ्या थाटानिशी घेऊन गेलो। मी स्वयंसेवकाला विचारले, मी कोठे जावे। तो मला रिपन कॉलेजात घेऊन गेला। तेथे पुष्कळशा प्रतिनिधींची सोय केलेली होती। माझ्या सुदैवाने ज्या विभागामध्ये मी होतो त्याच विभागामध्ये लोकमान्यांचा तळ होता। ते एक दिवस मागून आले असे स्मरते। लोकमान्य असतील तेथे एक लहानसा दरबार जमायचाच। मी चित्रकार असतो तर ते एका खाटेवर बसत त्याचे चित्र मी काढू शकलो असतो इतके स्पष्ट स्मरण मला त्या जागेचे आणि त्यांच्या बैठकीचे अजूनही आहे। त्यांना भेटायला येणाऱ्या असंख्य माणसांपैकी एकाचेच नाव मला आठवते आहे, अमृत बाजार पत्रिकेचे मोतीबाबू। त्या दोघांचे खदाखदा हसणे आणि राज्यकर्त्यांच्या अन्यायासंबंधीच्या त्यांच्या गोष्टी विसरणे शक्य नाही, पण आपण अंमळ तेथील व्यवस्थेकडे वळूया। स्वयंसेवक एकमेकांच्या आड येत, जे काम त्याच्यावर सोपवावे त्याचे ते काम नव्हे। तो लगेच दुसऱ्याला बोलवी, दुसरा तिसऱ्याला। प्रतिनिधी बिचारा नाही धड इकडे नाही तिकडे। मी कित्येक स्वयंसेवकांशी गट्टी केली। त्यांना दक्षिण आफ्रिकेसंबंधी काही गोष्टी सांगितल्या, त्यामुळे ते काहीसे उशाळले। मी त्यांना सेवेचे मर्म समजावून देण्याचा प्रयत्न केला। त्यांची थोडीशी समजूत पटली, पण सेवेची हातोटी काही भूछत्राप्रमाणे एका घटकेत उगवून घेता येत नाही। त्यासाठी इच्छा पाहिजे आणि त्यानंतर सवय पाहिजे। त्या भल्या भोळ्या स्वयंसेवकांना इच्छा तर खूप होती, पण शिक्षण आणि सवय कोठून मिळणार। महासभा वर्षातून 3 दिवस चालून झोपी जात असे। प्रतिवर्षी 3 दिवस शिक्षण घेऊन कितीशी तयारी होणार। जसे स्वयंसेवक तसे प्रतिनिधी, त्यांनाही तितक्याच दिवसांचे शिक्षण। स्वतः जातीने काहीच करायचे नाही। ज्या ज्या बाबतीत हुकूम सुटायचे, स्वयंसेवक हे घेऊन या आणि ते घेऊन या एकसारखे चालायचे। ज्या त्या बाबतीत हुकूम सुटायचे, स्वयंसेवक हे घेऊन या आणि ते घेऊन या एकसारखे चालायचे। अखा भगतच्या लुल्या अवयवांचाही भरपूर अनुभव आला। पुष्कळशा लोकांना स्पर्शास्पर्शाची अडचण येत असे। द्राविडी पाकशाळा अगदी स्वतंत्र, त्या प्रतिनिधींना नजरेचाही विटाळ बाधत असे। त्यांच्यासाठी कॉलेजच्या कंपाऊंडात हात्र्यांचे स्वयंपाकघर बांधलेले होते। माणूस घुसमटून जाईल एवढा त्यात धूर। जेवणखाण सगळे त्यातच। भोजनगृह म्हणजे तिजोरी, कुठच्याही बाजूने उघडे असून चालायचे नाही। मला हा वर्णधर्म चमत्कारिक वाटला। महासभेमध्ये येणाऱ्या प्रतिनिधींना जर इतकी शिवाशिव होते तर त्यांना पाठविणाऱ्यांना किती होत असेल, या त्रैराशिकाचे उत्तर काढू लागलो तेव्हा मला दीर्घ निश्वास सोडावा लागला। घाण तर अमर्याद, जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन गेले होते, पायखाने थोडेच होते। त्यांच्या दुर्गंधीची आठवण झाली म्हणजे अजूनही अंगावर शहारे उभे राहतात। मी ती घाण स्वयंसेवकाला दाखविली, त्याने साफ सांगितले की हे तर भंग्याचे काम। मी केरसुणी मागितली, स्वयंसेवक माझ्याकडे डोळे वटारून पाहतच राहिला। मी केरसुणी पैदा केली, पायखाना साफ केला, पण हे झाले तरी माझ्या स्वतःच्या सोयीपुरते। गर्दी इतकी होती आणि शौचकूप इतके थोडे होते की प्रत्येक वेळी उपयोग केल्यानंतर ते लगेच साफ करणे जरूर होते। तसे करणे माझ्या शक्तीबाहेरचे होते, त्यामुळे मी स्वतःपुरती सोय करून घेऊन स्वस्थ बसलो। मला असे दिसले की इतरांना ती घाण जाचत नव्हती, पण एवढ्याने भागण्यासारखे नव्हते। रात्रीच्या वेळी कोणी कोणी खोलीलगतच्या पडवीचाच उपयोग करीत असे। सकाळी मी स्वयंसेवकाला दाखविले, घाण काढून टाकायला कोणीच तयार होईना, ती साफ करण्याचा मानही मलाच मिळाला। आज या बाबतीत पुष्कळ सुधारणा झाली आहे, तरी अविचारी प्रतिनिधी अजूनही वाटेल तिथे मलविसर्जन करून महासभेची छावणी खराब करून टाकतात, आणि ती घाण काढून टाकण्याची सर्व स्वयंसेवकांची तयारी असते असे नाही। मला असे दिसून आले की असल्या घाणीमध्ये महासभेची बैठक तर जास्त वेळपर्यंत चालू राहिली तर रोगराई खात्रीने व्हायची।